श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 55वी ओवी आणि त्याच्यावरचं विश्लेषण सुरू आहे. काल आपण या ओवीवर चर्चा सुरू केली होती. ओवी कशी? तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रसोनी गोष्टी केली मेळीची, सिद्धांतांना विषय करून अप्रमेय प्रमेय भरली. अप्रमेय हायपोथेसिस, सिद्धांत, थिओरम्स, त्यांना विषय केला आणि त्यांच्यामध्ये त्या विषयावर मौनाची अक्षरे मी बोललो चांगदेवा, रसोनी गोष्टी केली मेळीची. आणि ही मौनाची अक्षरं त्याच्यामध्ये भरून त्या सिद्धांताच्या माध्यमातून काय केलं? फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे एकत्वाची गोष्ट. भिन्नत्व नव्हे, एकत्व. परिच्छिन्नपणा नव्हे, अविच्छिन्नपणा. आणि अशा प्रकारे ते तुला मी सांगतो या पत्राच्या माध्यमातून, तू आणि मी दोघे वेगळे नसून आम्ही आपण एकच आहोत. या ओव्यांच्या माध्यमातून दृष्टा, दर्शन, दृश्य ही त्रिपुटी, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी, आणि दर्पणाच्या आधारे जेव्हा ही या त्रिपुटीमध्ये तो दृष्टाच दृश्य पाहायला जातो तेव्हा तो ते दृश्य दृष्टा होऊन जाते किंवा दृष्टा दृश्य होऊन जाते आणि त्या माध्यमात दर्शनसुद्धा उरत नाही. मग दृष्टा, दर्शन आणि दृश्य किंवा ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान या सर्व त्रिपुटी विलीन होतात. कुठे? त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि तेव्हा जाणवते चांगदेवा की तू आणि मी कितीही लांब असलो तरी आपण एकमेकांना या आत्मदर्शनामुळे खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. इथे एकमेकांना सुद्धा शब्द चुकीचा आहे. आपण आपल्यालाच पाहू शकतो. आपल्याला म्हटल्यानंतरही अनेकत्व आलं, पण तू आणि मी या शब्दांच्या पलीकडे आहे. कारण ती भाषा मौनाची आहे, शब्दांनी व्यक्त करता येत नाही. या पुढचं विश्लेषण आज घेऊया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. एक आणखीन सिद्धांत या चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून प्रतिपादित होतो की आपण दुसऱ्यांना भेटत असताना आपण आपल्याला भेटत असतो. देह, मन, बुद्धी या प्रकृतीच्या अंगाने, या उपाधीनी आपण आपणालाच भेटतो. सामान्य माणसांना या उपाधीचं महत्व वाटत असल्यामुळे ते प्रकृतीचीच भेट घेत असतात. किंवा आपण आपल्या मुलाशी भेटतो, बायकोशी भेटतो, मुलीशी भेटतो. इथे मुलगा, बायको, मुलगी याच्यामध्ये ममत्व, प्रेम, स्नेह या सर्व भावना असू शकतात, पण भेट ही स्वतःची स्वतःसोबतच आहे. वास्तविक दर्पणाच्या उपाधीने जसे आपण स्वतःला पाहतो तशी ही भेट घेणे आहे. चांगदेव पासष्टीमध्ये इतर ग्रंथाप्रमाणे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हटयोग असला कुठलाच प्रकार आलेला नाही. कुठेच कर्माचे सिद्धांत दिलेले नाहीत. योग, कर्मसु, कौशलम याची चर्चा आलेली नाहीत. कर्माचे बंध काय असतात तेही आलेलं नाही. गुणातीत अवस्था काय असते तेही आलेलं नाही. पुरुषोत्तम योग कशाचा आहे हेही आलेलं नाही. तर याच्यामध्ये फक्त आत्मदर्शन आलेलं आहे. तो आत्मा आणि आत्मबोध. त्याशिवाय या ग्रंथामध्ये, या 65 ओव्यांमध्ये दुसऱ्या कुठल्या विषयाची चर्चा झालेली नाही. म्हणून हे 65 वयाचे पत्र त्या आत्मप्रकाशाने स्वयंप्रकाशित होऊन अमर झालेले आहे. ही चांगदेव 65 म्हणजे प्रकाशवान पत्र आहे. या पत्रातून प्रकाश पडतो, लख प्रकाश पाडणारं पत्र आहे. कुठल्या कागदाच्या तुकड्यातून प्रकाश पडताना पाहिला का? पण हा असा कागदाचा तुकडा आहे 65 ओव्यांचा ज्याच्यातून लख प्रकाश पडतो, जिथे सहस्त्र सूर्य सुद्धा काही त्याच्यासमोर लागत नाहीत. असे हे 65 ओव्यांचे पत्र आत्मप्रकाशाने स्वयंप्रकाशित झालेले आहे. जो कोणी हा आत्मप्रकाश पाहू जाईल त्याला आत्मानंदच प्राप्त होईल. आत्मानंदाशिवाय किंवा आत्मानंदापेक्षा कमी इथे काहीच मिळू शकत नाही. समर्थ रामदास स्वामी आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये सांगतात, ऐसे सदा सर्वत्र संचले जे तर्कान वचे अनुमानले ते जयचेनी प्राप्त झाले आत्मरूप आपणासी. ऐसे सदा सर्वत्र संचले, सदा नेहमी, सर्वत्र एव्हरीवेअर, सर्वत्र ओमनी प्रेझेंट, सदा शाश्वत, एव्हरी टाईम, एव्हरीवेअर. जे तर्कान वचे अनुमानले, बुद्धीच्या अनुमान करण्याच्या क्षमताच्या पलीकडे, बुद्धीच्या तर्कशक्तीच्या पलीकडे ते जयेचेनी प्राप्त झाले आत्मरूप आपणासी. एकदा का आत्मरूप प्राप्त झालं, आत्मदर्शन झालं किंवा आत्मसाक्षात्कार घडला आणि तो आत्मसाक्षात्कार सतत आठवणीत राहिला की मग आणखीन इतर काही प्राप्त करून घ्यायचं राहत नाही. भावार्थ गीतेत स्वामी स्वरूपानंद असंच सांगतात, परमात्मा जो अव्यय ईश्वर विश्वंभर विख्यात जो त्रैलोकी भरूनी राहिला असेची ओत प्रोत. परमात्मा जो अव्यय ईश्वर विश्वंभर विख्यात जो त्रैलोकी भरूनी राहिला असेची ओतप्रोत. त्रैलोक्यामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला, अणुरेणू सर्वत्र. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आपल्या भेटीचे स्वरूप सांगतात या वोवीच्या माध्यमातून. कशी वोवी आहे? तैसी अप्रमेये प्रमेये भरली. सिद्धांतामध्ये विषय भरलेत, मौनाची अक्षरे भरली. आणि त्यासाठी काय वापरलं? मौनाची अक्षरे. ही अक्षरे इतर अक्षरांसाठी सारखी बोलकी अक्षरं नाही आहेत, बडबड करण्याची अक्षरं नाही आहेत, हे मौनाची अक्षरं आहेत. ज्याविषयी काही सांगता येत नाही, कोणत्याही प्रमाणाला जो परमात्मा विषय होत नाही तो शब्दांनी सांगता येत नाही. शब्दांनी मौन भंग पावते. तो आत्मा शब्दाचा विषय होऊ शकत नाही, तो कधीही शब्दांनी व्यक्त करण्यापर्यंत मर्यादित नाही. शब्द, अनुमान, उपमान, प्रत्यक्ष, अर्थापत्ती, अनुपलब्धी हे 6ही प्रमाण या प्रमाणांचा विषय होत नाही. म्हणून मौनानेच त्याची अंतर्बाह्य स्तुती करावी लागते. तिथे शब्द, कोणताही अनुमान, त्याचप्रमाणे कोणतंही उपमान, म्हणजे त्याला कशाची उपमा देता येत नाही. प्रत्यक्ष अपरोक्ष हे पण सांगता येत नाही. अर्थाची आपत्ती किंवा अर्थ उत्पत्ती तेही इथे खपत नाही. उपलब्धी अनुपलब्धी हेही इथे खपत नाही. तर कोणत्याच विषयाचा हा विषयच होत नाही. कोणत्याही प्रमाणांनी या विषयाला डिस्क्राईब करता येत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे मौन न भंगताच मी बोलतो. मी बोलतो, शब्द बाहेर पडतात, पण त्यातून माझं मौन भंग पावत नाही. मी मौनच असतो. कोठेही न जाता मी सर्व ठिकाणी जातो, मी काहीही न भोगता भोगत असतो। हे कसे घडते? ज्याचा भोग घ्यायचा तो आणि जो भोग घेतो तो, तो आत्मा पूर्णपणे अभोक्त आहे। त्याला भोग घेणे हा त्याच्यावर आळ घेणे, तो कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्याने तो सदैव असंग अभोक्ता असा आहे। असंग अभोक्ता। एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहलांगेची तो। ज्ञान योगावर बोलताना माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, एका ठिकाणी बसलाय पण सर्वत्र तो गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो। असा तो स्थितप्रज्ञ, तो स्थिर असून मौन असून एकाच ठिकाणी बसलेला असून कल्पनेने नाही, नुसतं डोळे बंद केले आणि मन आणि चित्त इकडे तिकडे स्वैराचरण करण्याला पळत फिरलेत तसं नाही, आत्मस्वरूपाने सर्वत्र तो आत्माच भरला असल्यामुळे तो कुठे न जाता सर्वत्र गेला, काही न बोलता सर्व सर्व काही बोलला आणि कुठेही न फिरता सर्व विश्व फिरून आला। तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भाग्य जात। तेने न पाहता विश्व देखिले, एका ठिकाणी बसलेलाच आहे तो, स्वतःच्या आतमध्ये उतरला, अंतरंगात उतरला, अंतर्यामीचा बोध ठसला आणि आतमध्ये उतरल्यानंतर तो स्वतःमध्ये शिरला, आपल्या सहस्रार चक्राच्या माध्यमातून त्या परमोच्च स्थितीपर्यंत गेला, चैतन्याशी संवाद करू लागला आणि डोळे न उघडताच सर्व विश्व त्याला दिसलं, कारण तो दृष्टा ज्या दृश्याला पाहतोय त्याला कळतं की ते दृश्य मीच आहे, दृश्य नसून तोच दृष्टाही आहे आणि तोच दृश्यही आहे, आणि म्हणून त्याने बसल्या ठिकाणीच सगळं सर्व विश्वाला पाहिलं। न करिता सर्व केले, काही न करता त्यांनी सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात, भोगण्याचा जो जो विषय असेल तो तो न भोगताच भोगून घेतला, कारण जेवढा आनंद आत्मदर्शनात त्याला प्राप्त झाला तो कुठल्याही विषयात मग तेवढा आनंद त्याला मिळू शकत नाही। बाळकुंद्रीकर पंत दत्त प्रेम लहरी या भजनातून त्यांची भजन आहेत, कालही आपण त्यांचं एक भजन पाहिलं होतं, तसंच आणखीन एक भजन फार सुंदर पण थोडक्यात आपण इथे घेणार आहोत। बालवधूत परब्रह्म स्वानी भव सिद्धांतरे, तत्त्वमसीचा लक्ष्यतोची नाही द्वैता द्वैतारे, जीव शिव जगरूपे नटला स्वरूपी सदा शांतरे, बालमुकुंदपदी दत्त निमाला पीतो प्रेमामृतरे। बालावधूत परब्रह्म, बाल अवधूत, बालावधूत परब्रह्म स्वानुभव सिद्धांतरे, हा स्वानुभवाचा स्वानुभवाचा सिद्धांत आहे। बाल अवधूत हा परब्रह्म आहे, तत्त्वमसीचा लक्ष्य तत्त्वम असी हा बोध, नाही द्वैता द्वैतरे, तिथे द्वैत आणि अद्वैत काहीच नाही। जीव शिव जगरूपे नटला, इथे प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वतःच होऊन ठेलेला आहे, स्वरूपी सदा शांतरे, आणि म्हणून तो जीव शिव हा भेद टाकून एकत्वाचा बोध त्याच्या ठिकाणी आला, म्हणून तो सदा शांतरे। बाल मुकुंदपदी दत्त निमाला पीतो प्रेमामृतरे। आणि म्हणून दत्ताच्या कृपेने जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जो आनंद मिळालेला आहे, जे आत्मानुभूती मिळालेली आहे, जो आत्मसाक्षात्कार मिळाला आहे, त्यामुळे पीतो प्रेमामृतरे, प्रेमाचे अमृत त्यामुळेच मी निरंतर पीत आहे। या प्रेम अमृताचा स्वाद सगळ्यांना द्यायला मी आत्मा सदैव तुमच्या जवळच आहे। मला पाहायला लांब जायची गरज नाही, सर्वांनीच त्याचा आस्वाद घ्यावा म्हणून ही चांगदेव 65 आपल्यात अवतरलेली आहे। फार सुंदर ही ओवी, तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळीची। इथे आपण दुसऱ्यांना भेटत असताना आपण आपल्याला भेटत असतो हे लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणून नेहमी आपण बोलताना, कोणाशी चर्चा करताना बऱ्याच ठिकाणी आपण वाचलं असेल की आपण अशा पद्धतीने बोलायचं, अशा पद्धतीने चर्चा करायची, जणू त्याची आपली ही अखेरची भेट आहे, त्यानंतर आपण भेटणार नाही आहोत। म्हणून कोणाच्याही बद्दल मनात कुठल्याही प्रकारची ईर्ष्या, द्वेष किंवा वाईट भावना न बाळगता अत्यंत प्रेमाने, अत्यंत आदराने, कुठल्याही प्रकारचा तिरस्कार न करता, लहान मोठ्याचा भेद न बाळगता जर आपण कोणाशी बोललो तर आपलं काय बिघडणार आहे? उलट या भौतिक जगात, लौकिक जगात, प्रपंचामध्ये त्याचा फायदा होईलच होईल, पण त्याचा सगळ्यात मोठा फायदा परमार्थामध्ये आपल्या अध्यात्म प्रगतीमध्ये, अध्यात्म उन्नतीमध्ये त्याचा आपल्याला नक्कीच पुरेपूर फायदा मिळणार। कारण जेव्हा जेव्हा सहजही आपण गप्पा गोष्टी करताना क्षणोक्षणी नकळत कळत आपल्याला ही अनुभूती घ्यायलाच पाहिजे की समोरची व्यक्ती ही नुसती व्यक्ती नसून, नुसतं शरीर नसून, तो एक पवित्र शुद्ध आत्मा आहे। तो काय बोलतो त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष ठेवायलाच पाहिजे, पण त्याला नुसतं शरीर न समजता त्याला एक आत्मा समजण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू 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 आपल्यालासुद्धा सराव होईल सर्वत्र सर्व ठिकाणी भरलेल्या आत्म्याला प्रेमरूपाने पाहण्यासाठी। प्रेम हे माणसाच्या जवळ असलेलं परमात्म्याचं सर्वात सुंदर स्वरूप असतं, आणि दुसरं सर्वात सुंदर स्वरूप म्हणजे खरं सत्य। सत्य आणि प्रेम परमात्म्याची दोन स्वरूपं नेहमी आपल्या अवतीभोवती असतात। ते प्रत्येक ठिकाणी आत्मा आहे। सर्वांसोबत प्रेमाने आणि खरेपणाने वागलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा हा आत्मबोध हळूहळू का होईना तो जमेल। हा सराव, हा अभ्यास निरंतर जर केला तर आपणही हळूहळू त्या मार्गाने जाऊ लागू। अनेक ठिकाणी व्यवहारामध्ये आपण पाहतो काही कारण नसताना आपण उंच आवाजात बोलतो, उंच स्वरात बोलतो, किंवा एखाद्यावर क्रोध करतो, क्रोधाला तिथे काही वाव नसतो तरीसुद्धा क्रोध करतो। जर आपल्यावर कोणी क्रोध करत असेल तर त्याच्याकडे दयेनी कृपेनीच पाहावे। कोणी क्रोध करत असेल आणि त्याला जर आपण प्रतिकार करत असू किंवा त्याला उत्तर देत असू तर क्रोधाने क्रोध वाढत जाणार। आपल्याला लहानपणापासून हे सगळं शिकवलेलं असतं, आपल्या संस्कारामध्ये असतं, पण ते क्षणिक, त्या मोमेंटला अजिबात लक्षात राहत नाही आणि त्या मोमेंटवरला आपणसुद्धा क्रोधित होतो। हे कसं टाळता येईल ही खरोखर आपली परीक्षा आहे। ही नुसतं आध्यात्मिक प्रगतीची गोष्ट नाही आहे, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा, तरुण मुलांना स्पेशली, नवीन लग्न झालेली जोडपे स्पेशली, लहान लहान गोष्टीवरून विवाद, लहान लहान गोष्टींवरून विवाद। जर आपण हे शिकलो की आपण दुसऱ्याला भेटत असताना आपण आपल्यालाच भेटत आहोत, मनबुद्धी अहंकार या प्रकृतीच्या अंगाने या उपाधीने आपण आपलीच भेट घेतो हे जर आपल्याला प्रचिती आली आणि पदोपदी याचा आपल्याला अनुभव येऊ शकला तर ही चांगदेव पासष्टी ऐकण्याचा वाचण्याचा श्रवण करण्याचा आपल्याला निश्चितच खूप लाभ होईल. आज ही 55वी ओवी इथे थांबायच्या आधी एकदा आपण त्या ओवीचा उच्चार करू. तैसी अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली मेळीची. सिद्धांतांना विषय करून मौनाच्या अक्षराने हे प्रमेय भरलेली आहे आणि त्या मौनाच्या अक्षरानेच ही पूर्ण रचना केलेली आहे. चांगदेवा तुला मी मौनाच्या अक्षराने ही एकत्वाची भाषा या पत्राच्या माध्यमातून लिहून पाठवत आहे. चांगदेव पासष्टीची 55वी ओवी इथे समाप्त होते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.